सारिखे पूर्ण वैराग्य जा वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराजे कवि वाल्मीका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वा वसावे दास बोधासी त्वा बोधवावे अपत्या परीपाजवी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ।
मृत्तिका पूजन करावे आणि सवेची विसर जावे हे मानेना स्वभावे अंतकरणासी देव पूजावा आणि टाकावा हे प्रशस्त न वटे जीवा याचा विचार पहावा अंतर्यामी। देव करीजे ऐसा नाही देव टाकीजे ऐसा नाही म्हणून याचा काही विचार पहावा। देव नाना शरीरे धरितो धरुनी मागुती सोडितो तरी तो देव कैसा आहे तो विवेके ओळखावा। दासबोध विसावा दशक नववा समास आज आपण सुरू केला। या समासाचं नाव सूक्ष्म निरूपण नाम समास असं आहे। हा जो विसावा दशक आहे हा विसावा दशक पूर्ण दशक या नावाने प्रसिद्ध आहे। संपूर्ण दासबोध सांगून संपला पूर्ण झाला याचा एक आनंद समाधान समर्थांना या ग्रंथाच्या शेवटी शेवटी असं निश्चितपणाने झालं। ज्या कारणाकरता ग्रंथ सांगायला सुरुवात केली ती सगळी कारणं या ग्रंथामध्ये परिपूर्ण झाली। आता या समासामध्ये या दशकामध्ये विशेष साधना सांगायच्या नाहीयेत, तर आतापर्यंत जे सांगून झालेलं आहे तर त्याची एक प्रकारे उजळणी करायची आहे, थोडासा समारोप करायचा आहे। समर्थ हा जो नववा समास आहे याच्यानंतरचा शेवटचा दहावा समास येईल। या नवव्या समासामध्ये परत एकदा देवाच्या संकल्पनेविषयी बोलताहेत। याच्या मागचा जो समास आहे देह क्षेत्र निरूपण नाम समास असं त्याचं नाव आहे तो आपण घेतलेला नाहीये। विधी प्रपंच तरु वाढला वाढता वाढता विस्तीर्ण झाला फळे येता विश्रांती पावला बहुत प्राणी नाना फळे रसाळ लागली नाना जिनसी गोडीस आली गोडी पहावया निर्माण केली नाना शरीरे निर्माण झाले उत्तम विषये शरीरे वीण भोगता नये म्हणून निर्मिला उपाये नाना शरीरे ऊर्ध्व मूलम अधशाखम असा जो गीतेच्या 15व्या अध्यायातला विषय आहे तशा प्रकारचा विषय समर्थांनी या समासामध्ये मांडला। तसंच क्षेत्र क्षेत्रज्ञ विचार जो गीतेमध्ये आहे तर तो विचार एक प्रकारे या मागच्या समासामध्ये समर्थांनी सांगितला। देह क्षेत्र निरूपण नाम समास असंच त्याचं नाव आहे। हा जो समास आहे हा समास देवासंबंधी सांगणारा आहे। ग्रंथाचा प्रारंभ समर्थांनी ग्रंथा नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलिला विशद भक्ती मार्ग भक्तीचे नियोगे देव निश्चये पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी अशा ओव्यांनी भगवंत समर्थांनी सुरुवात केली आणि भक्तीच्या योगाने जो देव प्राप्त करून घ्यायचा निश्चय सुरुवातीला मांडला त्याच्या संबंधी त्या देवाच्या स्वरूपासंबंधी परत एकदा या नवव्या समासामध्ये समर्थ बोलत आहेत. मध्ये उदंड प्रकारे समर्थ देवाविषयी बोललेले आहेतच. मृत्तिका पूजन करावे आणि सवेची विसर जावे हे मानेना स्वभावे अंतकरणासी. आपण मृत्तिकेचं पूजन करायचं आणि मग नंतर मोठ्या प्रेमाने बसवलेली ती मूर्ती विसर्जित करायची हे खरंच आपल्या अंतकरणाला मानवत नाही. गणपती अथवा दुर्गा बंगालमध्ये दुर्गेचं आपल्या इथं सगळीकडे गणपतीचं विसर्जन बसवतात आणि विसर्जन करतात. एवढ्या प्रेमाने प्राणप्रतिष्ठा केलेली मूर्ती त्या मूर्तीच्या योगाने सगळं घर एकत्र येतं. सगळे भाव सर्वांचे एकत्र येतात. घरात एक उत्सव साजरा होतो. पवित्र अशी भावना निर्माण होते. देवाविषयी प्रेम वाटतं. आपण किती पवित्र कर्म करतो आहोत असं वाटत राहतं. अशा प्रकारे मृत्तिकेचं पूजन करावं. मृत्तिका पूजन याच्यामध्ये समर्थांना देवच अपेक्षित आहे. देवाची प्राणप्रतिष्ठा करायची, पूजा करायची आणि मग नंतर त्या देवाचं आपणच विसर्जन करायचं हे मानेना स्वभावे अंतकरणासी. प्रेमळ भक्ताला हे तसं मानवत नाही. पण तरी देखील धर्माच्या विधीमध्ये देवाची प्राणप्रतिष्ठा देखील सांगितलेली आहे आणि देवाचं विसर्जन देखील सांगितलेलं आहे. हे का सांगितलंय याचा विचार करावा असं समर्थ म्हणतात. देव पूजावा आणि टाकावा हे प्रशस्त न वटे जीवा याचा विचार पाहावा अंतर्यामी. देवाची पूजा करायची आणि मग नंतर तोच देव आपण टाकून द्यायचा, सोडून द्यायचा. विनोबांनी एका ठिकाणी म्हटले की लहानपणी गणपती विसर्जनाच्या वेळेला फार दुःख होत असे. हृदयात अंतःकरणात कालवा कालव होत असे. आणि मग नंतर जेव्हा समज निर्माण झाली तेव्हा देवाचं विसर्जन करत नसून देव हा निर्गुण आहे हा बोध याच्यातून घ्यायचा असतो हे समजलं असं विनोबा म्हणतात. पूजा ही करावी लागते आणि देवाचं विसर्जन ही करावं लागतं. सुरुवात ही करावी लागते आणि ज्याची सुरुवात केली तो आधार सोडून देखील द्यायला लागतो. रामकृष्ण असं म्हणत असत की गच्चीवर जर जायचं असेल तर जिना चढून गच्चीवर जायला लागतं. पण शेवटच्या पायरीवर उभं राहून गच्चीवर चढल्याचं समाधान होत नाही. त्याच्यासाठी जिन्याची शेवटचीही पायरी सोडायला लागते. दोन्ही पाय सोडून द्यायला लागतात आणि गच्चीवर ठेवायला लागतात. तेव्हा असं म्हणता येत नाही की केवढ्या प्रेमाने मी या पायऱ्यांवरून वर आलो आणि या सगळ्या पायऱ्या सोडून द्यायच्या. या सगळ्या पायऱ्या सोडून द्यायच्या असतात. या सगळ्या पायऱ्या सोडल्याशिवाय गच्चीवर जाता येत नाही. मग म्हणतात की लक्षात येतं की ज्या चुना आणि विटेच्या पायऱ्या झालेल्या होत्या, जिना झालेला होता, त्याच चुना आणि विटेची गच्ची झालेली आहे हे नंतर लक्षात येतं. साधना करावी लागते आणि मग नंतर साधना विसरावी लागते. मी करतो हाही भाव विसरावा लागतो. नाम घ्यायला लागतं, नाम सुप्तं आणि परमात्मा भावाशी तदाकारता येते. स्वीकारावंही लागतं आणि सोडावंही लागतं. आपल्याला इथून जर काशीला जायचं असेल तर रेल्वेत चढावं लागतं. काशीला जाण्यासाठी रेल्वेत चढला आणि काशीला गेल्यानंतर म्हणाला की एकदा चढलेलं आहे आता उतरणार नाही, जर उतरला नाही तर काशीमध्ये विश्वेश्वराचं दर्शन होणार नाही, चढावंही लागतं आणि उतरावंही लागतं, दोन्ही करायला लागतं, नाम घ्यायला लागतं आणि नाम घेता घेता नाम घेण्याचा भाव थांबून परमात्म्याशी तदाकारता देखील साधावी लागते, नाम देखील गळून पडतं। जो ध्यान सुये मानसी तरी तू नभे त्याचे देशी, ध्यान विसरे तेणेशी वालभ तुझं। जो ध्यान करतो आणि ध्यान करून मी परमात्म प्राप्ती करून घेणार आहे असं म्हणतो, त्याच्या या भावनेपोटीस त्याच्या मनाचं अमन होत नाही, विचाराला तो सोडू शकत नाही, तू काही त्याच्या देशात राहायला येत नाहीस। जो ध्यान सुये मानसी तरी तू नाही त्याचे देशी, ध्यान विसरे तेणेशी वालभ तुझं। जो ध्यान करत असताना आपण ध्यान करतो हे विसरून अचानक परमात्मा प्रकट होतो, स्वयमेव आविर्भवती अनुभावयती भक्तान असं होतं। ध्यान करायलाही लागतं आणि मी ध्यान करतो हे विसरायला देखील लागतं। जो अशा रीतीने ध्यान मी करतो हे विसरतो त्या क्षणी मन नाहीसं होतं, मी नाहीसा होतो, तो परमात्म्याशी एकरूप होतो। पण ध्यान विसरायचंय तर मग ध्यान करायचं कशाला असं जर कोणी म्हणेल तर आधी करावंही लागतं आणि मग विसरावंही लागतं, आधी नाम घ्यायलाही लागतं आणि मग हळूहळू नाम मंद होतं, नामाच्या मध्ये अंतर पडायला लागतं, त्या अंतरामध्ये परमात्मा भाव जागृत होतो, मग नंतर नामाच्या सहाय्यानी परमात्मा भाव जागृत होण्याचा काळ वाढतो, नाम एखादं आणि परमात्मा भाव जास्त वेळ अशी स्थिती येते आणि मग एकदा नाम येतं आणि नामच बंद होतं आणि तो परमात्मा भावाशी एकरूप होतो। नाम घ्यायला लागतं, नाम थांबायला लागतं, देव पुजायला लागतो, देव टाकायला लागतो। देव पुजावा आणि टाकावा हे प्रशस्त न वटे जीवा, पण जीवाला मात्र हे प्रशस्त वाटत नाही। देवाची पूजा करायची आणि देवाचं विसर्जन कसं करायचं याचा विचार पहावा अंतर्यामी। देव करीजे ऐसा नाही, देव टाकीजे ऐसा नाही, म्हणून याचा काही विचार पहावा। देव तुम्ही करावा असं देवाचं स्वरूप नाही, तुम्ही मूर्ती केल्यामुळे देव बनला असं देवाचं स्वरूप नाही, आणि तुम्ही विसर्जन केल्यामुळे देवाचं विसर्जन झालं असं होऊ शकत नाही। जणू तुम्ही देवालाच उद्योगधंदा दिला आणि मग देवाला सांगितलं की आता तुझं झालं, चल 60 वर्ष पुरी झाली, रिटायर होऊन जा। तू कोण रिटायर करणार? तू देवाला कामाला लावलेलं नाहीस, तू देवाला रिटायर करायचाही प्रश्न येत नाही। देव हा बहुता काळांचा आहे, आपण थोडे ओळखीचा, देवासी त्रैलोक्य जाणे। देव करीजे ऐसा नाही, देव कीजे ऐसा नाही, पण देव केला जातो, देव केल्या खेरीज देव आहे अशी निष्ठा बसत नाही, म्हणून देव करायला लागतो। आणि देव केल्यानंतर मग लक्षातही घ्यायला लागतं की देव हा एवढाच मर्यादित नाहीये, म्हणून आम्ही लक्षात घेतलेला देवाचा भाव एवढाच नाही असा अशा भावनेनी तो देव टाकावाही लागतो, पण आम्ही टाकला म्हणजे देव टाकला असं होत नाही। देव करीजे ऐसा नाही, देव टाकीजे ऐसा नाही, म्हणून याचा काही विचार पहावा। देव नाना शरीरे धरितो, धरुनी मागुती सोडितो, तरी तो देव कैसा आहे तो विवेके ओळखावा। देवच अनेक शरीरांच्या रूपाने काम करतो तुमच्या माझ्या सर्वांच्या, आणि धरलेली शरीर सोडून देतो, असा हा देव कसा आहे, अंतरात्मा कसा आहे, शुद्ध जाणीव कशी आहे, विवेकाने ओळखावं असं समर्थ म्हणतात. नाना साधने निरूपणे देव शोधाया कारणे, सकळ आपुले अंतकरणे समजले पाहिजे. अनेक प्रकारच्या साधनांनी निरूपणांनी देव शोधायला मदत केलेली आहे. पण निरूपणातून बोध घेतला पाहिजे की देव हा आपल्या अंतःकरणामध्ये असतो. साधनांनीही बोध घेतला पाहिजे की देव हा आपल्या अंतःकरणात असतो. त्याला पर्वताच्या पलीकडे कुठेतरी अज्ञातात पाहायचं नाहीये, आकाशात पाहायचं नाहीये. ब्रह्मज्ञानाचा उपाय समजल्या वीण देता नये, पदार्थ आहे मा घे जाये ऐसे म्हणावे. तो काही थोडाच पदार्थ आहे ब्रह्मज्ञान. पदार्थ असेल तर मग ते घेतला, काढून घेतला, दिला असं होऊ शकतं. सगट लोकांचे अंतरींचा भाव मज प्रत्यक्ष भेटावा देव, परंतु विवेकाचा उपाव वेगळाची आहे. सर्व लोकांच्या अंतःकरणात असा भाव असतो की मला देव प्रत्यक्ष भेटावा. पण देवाची प्रत्यक्ष भेट म्हणजे डोळ्यांनी देव पाहणं, कानांनी देव ऐकणं, हातांनी देवाला स्पर्श करणं, असं देवाचं स्वरूप नसल्यामुळं देव शोधण्यासाठी विवेकाचा उपाय करायला लागतो. आणि विवेकाचा उपाय हा काही वेगळाच आहे, आम्ही समजतो तसा तो उपाय नाही. विचार पाहता तगेना, जर विवेक करायला गेलं तर आम्ही कोणताही देव डोळ्यासमोर घेतला तरी देखील तो देव तगेना, तो कायम टिकतो असं होत नाही. कोणीही देव तुम्ही डोळ्यासमोर घ्या, तो कायमचा आहे असं होत नाही. सोन्याचा देव त्याला चोराचं भेव, त्या तुकडोबांचा अभंग आहे की नाही. सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव, लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव, मातीचा देव त्याला पाण्याचं भेव. कशाचाही देव करा तुम्ही, त्याला कशा ना कशाची तरी भीती आहे. पंचभूतांचीच एकमेकांच्या विरोधात स्थिती असल्यामुळं देव हा टिकणार नाही. तुम्ही जो डोळ्यासमोर धराल तो देव टिकणार नाही. मग समर्थ असं सांगतात की देव नाना शरीरे धरितो, पण पुढे लगेच सांगतात की धरुनी मागुती सोडितो, रामकृष्ण ते आले गेले. रामचंद्रांनी लीलावतार केला पण देह ठेवला, भगवान श्रीकृष्णांनी लीलावतार केला पण देह ठेवला, आले आणि गेले. ज्ञानेश्वर महाराज आले आणि गेले, व्यासादिक आले आणि गेले. संतांच्या रूपाने देखील देव येतो आणि देह सोडून निघूनही जातो. कोणत्याही पद्धतीने विचार केला तरी या दृष्टम तन नष्टम, जे जे म्हणून दृष्टीला पडतं ते सगळं नाहीसं होणार आहे अशी श्रुती असल्यामुळं आणि असा प्रत्यक्ष अनुभव असल्यामुळं देव कधीही तगत नाही असं समर्थ म्हणतात. जो जो म्हणून देव तुम्ही कल्पाल तर तो तगत नाही, तो टिकत नाही, त्याला कालांतराने नाश आहे. विचार पाहता तगेना त्यास देव ऐसे म्हणवेना, आणि जो टिकत नाही, कारण देवाचं लक्षण काय केलेलं आहे, न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूया अजहा नित्यः शाश्वतः. म्हणून पंचभूतिक दृश्य अशा विश्वातला कोणीही देव हा टिकत नाही, तगत नाही. विवेकापुढे विचारापुढे तो टिकून राहू शकत नाही. विचार पाहता तगेना त्यास देव ऐसे म्हणवेना, परंतु जन राहे ना काय करावे, हे सगळा दासबोध सांगून झाल्यावर मग समर्थ सांगतात। देवाबद्दल अगदी परिपूर्ण त्यांनी सांगितल्यानंतर समर्थांनी सांगितलं की देव निर्गुण आहे, अशा पद्धतीने देवाला जाणावं। पृथ्वी नव्हे, आप नव्हे, तेज नव्हे, वायू नव्हे, वर्ण व्यक्त ऐसे नव्हे, अव्यक्त ते तयासी म्हणावे देव। जे अव्यक्त आहे त्याला देव असं म्हणायचं। वरकड लोकांचा स्वभाव, जितुके गाव तितुके देव जना कारणे, ऐसा देवाचा निश्चय झाला। देव निर्गुण प्रत्यय आला, देव हा निर्गुण, जगी थोरला देव तो चोरला असे, तो लपून राहिलेला थोरला देव आहे, तो निर्गुण आहे, तो अव्यक्त आहे, तो अचिंत्य आहे, तो जन्म मरण रहित आहे, तो शुद्ध जाणीव स्वरूप आहे, आणि तो टिकतो, तो तत्तो। बाकीचे सगळे देव हे येतात आणि जातात, अशीच त्यांची परिस्थिती आहे। विचार पाहता तगे ना त्यास देव ऐसे म्हणवे ना, परंतु जन राहे ना काय करावे। समर्थ देखील हात टेकतात, दासबोध सांगून झाला, विसावा दशक, नववा समास आहे, पण लोकांना काही केले आहे पटत नाही, काय करणार असं समर्थ म्हणतात। थोर लोक मरोन जाती त्यांच्या सुरता करून पाहती, मोठे मोठे लोक येतात आणि जातात, त्यांच्या मूर्ती वगैरे करतात, सुरता करतात, तैसीच आहे हेही गती उपासनेची। पण थोर थोर लोकांच्या ज्या सुरता असतात त्या, त्यांचे केलेले पुतळे आणि ते प्रत्यक्ष यांच्यामध्ये जसा फरक, ते म्हणजे हे नव्हेत, हा त्यांचा पुतळा आहे, त्याच्या ठिकाणी भाव आपण धरू शकतो, तो प्राथमिक उपाय आहे। आता समर्थ ते इथं सांगत नाहीयेत, विसावा दशक, नववा समास, दासबोध संपत आलेला आहे। सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, अशी सुरुवातीची भाषा होती। आता ज्ञान होणं अपेक्षित आहे, ज्ञान झालेलं आहे, दासबोध ऐकून झालेला आहे, कल्पना पालटलेल्या आहेत, असं गृहित धरून समोरच्यांना समर्थ सांगतायत। थोर लोक मरोनी जाती त्यांच्या सुरता करूनी पाहती, तैसीच आहे हेही गती उपासनेची। त्या ठिकाणी जसे राजे रजवाडे होऊन गेले, त्यांच्या मोठमोठ्या तसबिरी करून लावलेल्या असतात, पण त्या तसबिरींच्या ठिकाणी ते मुळीच नसतात, तसंच उपासनेची ही गती आहे। मृत्तिका पूजन करावे आणि सवेची विसर्जावे, हे मानेना स्वभावे अंतकरणासी। तुला मानत नाही ते ठीक आहे, विवेक काय सांगतो, विचार काय सांगतो, नीट विचार काय आहे, देव म्हणजे कोण आहे ते तू ओळखून घेतलेलं बरं असं समर्थ सांगतायत। उपासनेची गती देखील तशीच आहे। थोर व्यापार ठाकेना जनी म्हणून केली रखतवानी, राजसंपदा तयाचे नी प्राप्त कैची। खूपच रोकठोक, मोठा व्यापार करता येत नाही, टिकत नाही, म्हणून कुठेतरी शाई वगैरे विकतोय। रखतवाणी म्हणजे शाईचा व्यापार करतोय। आता हा शाई विकून राजसंपदा कशी मिळवणार, किती याला प्रॉफिट होणार, किती पैसे हा मिळवणार, आणि मग हा राजसंपदेचा धनी होणार, होऊ शकत नाही। तशा अशा प्रकारच्या केवळ एवढ्याच भावानी केलेल्या उपासनेनी देवप्राप्ती होऊ शकत नाही। म्हणून जितुका भोळा भाव, तितुका अज्ञानाचा स्वभाव, अज्ञाने तरी देवाधिदेव पाविजेल कैसा। म्हणून भोळा भाव असेल तर तो चांगली गोष्ट आहे, भोळा माणूस आहे आणि त्याचा भोळा भाव आहे, फार मोठा तर्क करत नाही, फार बुद्धी चालवत नाही, अंतकरण सरळ आहे, तर चांगलं आहे, कितीतरी गोष्टी मग या बऱ्या आहेत, चांगल्या आहेत त्याच्या ठिकाणी। पण परमार्थ हा केवळ अशा भोळ्या भाबड्या लोकांना समजणारी गोष्ट नाही, हा अज्ञानाचा स्वभाव आहे असं समर्थ म्हणतात। भोळ्या भाबड्या भावापासून सुरुवात तर करायला लागेल, समजायला लागेल की हा देव आहे, आमच्या देव्हाऱ्यात जो बाळकृष्ण आहे तो बाळकृष्ण खरोखरच बाळकृष्ण आहे अशा भावाने पाहणं ही सुरुवात तर करायलाच लागेल। कोणी जरी म्हणेल की थोर लोक होऊन गेले त्यांच्या सुरता केल्यासारखं हे आहे, तरी ते करायलाच लागेल। पण या भोळ्या भाबड्या भावामधून हळूहळू पुढं मुख्य देव कसा आहे तिथपर्यंत त्याला जावं लागेल। पूजा घेता ती प्रतिमा अंगा येतो अंतरात्मा, प्रतिमा पूजन घेत आहे, प्रतिमेचं पूजन करत आहे, पण जी प्रतिमा ज्याची आहे परमात्म्याची प्रतिमा आहे, त्यामुळं प्रतिमा पूजा घेत नसून परमात्मा पूजा घेतो आहे अशा प्रकारचा भाव अंतःकरणात हळूहळू निर्माण व्हावा आणि तो परमात्माच माझ्याही अंतरंगात आहे असा भाव पूजा करता करता निर्माण व्हावा। पूजा घेता ती प्रतिमा अंगा येतो अंतरात्मा, अवतारी तरी निजधामा निघोनी गेले, परी ते निज रूपे असती, निज रूपते जगत ज्योती, आणि ही जगतीच आमच्या आत आहे। सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेथे, तो हा श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहते पाहणे दूरी सारोन या। ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती तेहे मूर्ती उभी विटेवरी, ही विटेवर असणारी जी मूर्ती आहे ती ज्योतीची निज ज्योती आहे। म्हणजे काय? ती मूर्ती आहे हे मला ज्या ज्ञानानी समजतं, डोळ्यांनी समजतं, तो डोळा देखील ज्या निज ज्योतीच्या ज्ञानाने पाहतो तो खरा पांडुरंग अव्यक्त असलेला तिथं मूर्ती रूपाने उभा आहे। अज्ञानासी ज्ञान न माने, पण लगेच समर्थ म्हणतात की जो अज्ञानी आहे त्याला अशा प्रकारचं ज्ञान मानत नाही, मानवत नाही। ज्ञात्यास अनुमान न माने, आणि तसं दुसरं ज्ञात्याला देखील अनुमानाने काही बोलणं चालत नाही। म्हणून सिद्धांची एक खुणे पाविले पाहिजे, माया सांडून मुळास जावे तरीच समाधान पावावे, ऐसे न होता भरंगळावे भलतीकडे। माया सांडून मुळापर्यंत जावं, मुळापर्यंत जर गेलं तरच समाधान प्राप्त होतं। माया सांडायची कशी, मुळापर्यंत पोचायचं कसं, ते समाधान प्राप्त करायचं कसं? माया म्हणजे दृश्य विश्व, माया म्हणजे आपला देह, माया म्हणजे आपलं मन, माया म्हणजे आपली कल्पना। आमुचा प्रकृती पहिली कडील भावो, जरी कल्पने वीण लागसी पाहो, तरी मज माझी भूते हेही वावो, जे सर्व मी म्हणोनी कल्पनेशिवाय पाहणं। कल्पनेनी पाहणं हे सगळे जण करतात, कल्पने खेरीज पाहणं हे ध्यान करणारा करतो। आमचं पाहणं हे बायस असतं, प्रकृतीतून आम्ही पाहतो, प्रकृती बाजूला सारून शुद्ध आत्मा तो मी हे समजल्यानंतर त्याच प्रकाशामध्ये जर विश्व पाहिल तर जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गाळू अशा प्रकारची दृष्टी उघडेल। आमचं पाहणं हे मायेतलं पाहणं असतं, आम्ही स्वभाव पाहतो, आम्ही प्रकृती पाहतो, आम्ही नाम रूप वर्ण आकार पाहतो, देवाला देखील आम्ही आमच्या कल्पनेतून पाहतो। काही देव ही भाग्यवान असतात की ज्या देवांच्या दर्शनाला रांगाच्या रांगा लागतात. हे सगळं मायेमध्ये येतं आणि काही देव तितके विशेष कोणी लक्ष देत नाही असे असतात. मी एक फार सुंदर अशी गोष्ट कोणत्या मूळ तेलुगू अशा गोष्टीवरून रूपांतरित केलेली टीव्हीवर मागे एकदा लागली ती. रविवारी सहज घरी गेल्यावर टीव्ही लावला तर ती गोष्ट लागलेली होती. लक्ष्मीनारायणाचं मंदिर होतं आणि त्या मंदिराच्या भोवती अजूनही काही मंदिरं होती आणि लक्ष्मीनारायणाला सगळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नैवेद्य संपत्ती असे देत असत आणि जी बाकीची मंदिरं होती त्याच देवळामध्ये छोटी छोटी मंदिरं तर तिथं विशेष कोणी जात नसे. गेला तरी आपला जेमतेम जायचा, हात जोडायचा, दुसऱ्या देवळात जायचा असं करत असे. आणि संवाद दाखवलाय की त्या पुजाऱ्याची पत्नी असं म्हणते की 3 दिवस झाले तुम्ही काही दुकानातून देवळातून आणलं नाही, आज तरी तुम्ही काहीतरी आणा, मुलांना आपण काही करून घालू. आणि तोही तिला आश्वासन देतो की आज काहीतरी मिळेल असं वाटतं. ते गोविंदाचं म्हणजे कृष्णाचं देऊळ असतं आणि सगळ्या भक्तांची गर्दी लक्ष्मीनारायणाला आणि हा सांगत असतो की या या गोविंद आहे, बघा किती पॉवरफुल आहे, एकदा तुम्ही मनातली कामना तर व्यक्त करा, तुमचं काम झाल्याखेरीज राहणार नाही. आणि बरेच लोक त्याला तसे नाकारून झिडकारून लक्ष्मीनारायणाकडे जात असत. अगदी शेवटी शेवटी एक धनाढ्य व्यक्ती येते आणि ती 10 रुपयाची नोट त्यांनी दाखवली आहे, 10 रुपये तिथं ठेवते. हा मोठ्या प्रेमाने तिथं काही श्रीफल आणि अंगारा असतो तो त्याला देतो, बघा तुम्ही या परत एकदा या म्हणून सांगतो. आणि मग तो मनुष्य परत आलेला दाखवलाय की मी चुकून इथं दिलं, मला लक्ष्मीनारायणाला द्यायचं होतं आणि त्याच्या हातातून हिसकावून घेतो आणि लक्ष्मीनारायणाला देतो. परत कोणीतरी येतो आणि त्याला असेच थोडेसे पैसे देतो, 5 रुपये 10 रुपये असे. आणि तो ते पैसे घेऊन परत जाताना वाणी त्याला अडवतो आणि त्याच्या हातून पैसे काढून घेतो. गेले कितीतरी दिवस तू पैसे दिलेले नाहीस, आज तुझ्याकडे पैसे आलेले दिसत आहेत. हा हताश होऊन घरी जातो तेव्हा त्याची मुलं फाटक्या सतरंजीवर, 2 मुलं मुलगा आणि मुलगी झोपलेले असतात आणि बायको वाट पाहत असते तुळशी वृंदावनापाशी. तो येतो आणि म्हणतो की आजही काही नाही मिळालं आणि इतका हताश होऊन बसतो की शेवटी बायकोच त्याची आतून पाणी घेऊन येते भांडभर. तुळशी वृंदावनातल्या 2 दीक्षा काढते, एक त्याला देते एक आपण घेते आणि दोघही मोठ्या आनंदाने तुळशी खातात, पाणी पितात आणि तो हात जोडून म्हणतो व्यंकटरमणा गोविंदा, असं गोष्ट संपली. देवाचंही भाग्य असतं. एखाद्या देवापुढे खूप जमा होतं, मायेपोटीच होतं. लोकांचा स्वभावच असा असतो म्हणून हे सगळं घडतं. माया सांडून मुळास जावे तरीच समाधान पावावे, ऐसे न होता भरंगळावे भलतीकडे. आणि जर असं झालं नाही तर देवाचा शोध घेत असताना देखील कुठेही भरंगळत जातो, त्याच्या कल्पना सुटत नाहीत. मग तो नवस बोलेल, तीर्थयात्रा करेल, जाणून तीर्थयात्रा करणार नाही, वेगळ्या भरंगळल्यामुळे तो तीर्थयात्रा करेल. तो पूजेच्या काही कल्पना धरेल, आपण उपवास करेल, दुसऱ्यांना उपवाशी ठेवेल, चिडेल, रागेल, रागवेल, संतापेल, कडक असे नियम अवतीभोवती घालेल. पण हे सगळं मायेमध्येच मोडतं. माया सांडून मुळास जावे तरीच समाधान पावावे. एक बळाचे निवडले जे उगमाकडे पोहत गेले, उगम दर्शने पावन झाले तीर्थरूप, उगमा पहिलीकडे गेले तेथोनी परतोनी पाहिले तव पाणी चाटले काही नाही। माया ओलांडून पलीकडे गेल्यानंतर आपल्या सकट सर्वत्र तोच भरून राहिलेला आहे असं दिसतं, तेव्हा तो आश्चर्य करत राहतो की आपण उगमाच्या दिशेनी प्रवाहाच्या विरुद्ध पोहत गेलो, किती गोष्टी सोडल्या, परमेश्वर प्राप्ती करता काही गोष्टींचा अंगीकार केला, अशा प्रकारचं जीवन आपण जगलो आणि मग अंतिम बोध त्याला होतो, तोपर्यंत तो मायेमध्येच असतो। अशा प्रकारे भरंगळणारे इथून पुढे भरंगळू नयेत म्हणून समर्थांनी दासबोध सांगितला। देवाच्या प्राप्तीच्या आड मायाच येत असते, इकडे दृश्य तिकडे देव, मध्ये शून्यत्वाचा ठाव, दृश्य आणि देव याच्या मध्ये एक शून्य असतं। दृश्य जर ओलांडलं तर शून्य लागतं, दृश्यच ओलांडलं जात नाही अशी अडचण येते आणि मग शून्य ओलांडून तो परमात्म्याला प्राप्त होतो। माया उल्लंघाया कारणे देवासी नाना उपाय करणे, माया उल्लंघून परमात्मा प्राप्त करण्यासाठी म्हणून, देव प्राप्त करण्यासाठी म्हणून शास्त्र विहित असे उपाय करावे लागतात। सत्येन लभ्यस तपसा येष आत्मा, सम्यक ज्ञानेन ब्रह्मचर्येण नित्यम, तो सत्यानी प्राप्त होतो, सत्यानी केलेल्या तपामुळे तो प्राप्त होतो। सत्येन लभ्यस तपसा येष आत्मा, सम्यक ज्ञानेन ब्रह्मचर्येण नित्यम, सम्यक ज्ञान आणि केवळ त्याच्यामध्येच राहण्याची, ब्रह्मामध्येच राहण्याची कायम वृत्ती आणि त्याकरता म्हणून इंद्रिय संयमन यांनी तो प्राप्त होतो। शास्त्रीय तपामुळे तो प्राप्त होतो, अशास्त्रीय तपामुळे तो कधीही प्राप्त होत नाही। समर्थ पहिला उपाय सांगतात की अध्यात्म श्रवण पंथेची जाणे प्रत्ययाने। हे जे नाना उपाय करायचे आहेत त्या नाना उपायांमध्ये श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सक्यम आत्मनिवेदनम नानाविध भक्ती, नवविधा भक्ती समर्थांनी सांगितल्या। त्याच्यातली पहिली भक्ती सांगितली श्रवण भक्ती। श्रवणाने तरी ते कैसे जाणावे तेच बोलिले स्वभावे, अध्यात्म श्रवणे पावावे परब्रह्मते। श्रवण जो करतो तो त्या मार्गाला लागला, पण ते श्रवण देखील कोणाकडून करायचं? जो प्राप्त पुरुष आहे त्याच्याकडून श्रवण करायचं। समर्थ असं म्हणतात की अध्यात्म श्रवण पंथेची जाणे प्रत्ययाने, त्याच्याकरता म्हणून अध्यात्म श्रवणाच्या पंथांनी जायला लागतं। सगुण कथा या नाव कीर्तन, अद्वैत म्हणजे निरूपण, अद्वैत ग्रंथ जे आहेत त्याला निरूपण असं म्हणतात। जे निरूपण, जे अद्वैत निरूपण अध्यात्माचा मुख्य विषय आहे, जे त्याच्यासाठी ते कथेच्या मार्गाने जावं असं म्हणत नाहीत, अध्यात्म श्रवण करावं असं ते म्हणतात। अध्यात्म श्रवण पंथेची जाणे प्रत्ययाने, ऐसे न करिता लौकिकी अवघीच होते चुकामुकी, स्थिती खरी आणि लटकी ऐसी ओळखावी। आणि जर अध्यात्म श्रवणाच्या पंथाने गेला नाही, तुम्ही विश्वास ठेवा की जो श्रवण करतो आणि साधना करतो, गुरुकृपांकित आहे, श्रवण करतो आणि साधना करतो, आणि जो श्रवण करत नाही आणि निष्ठेनी साधना करतो, अशा दोन साधकांमध्ये देखील कालांतराने फार मोठा फरक पडतो। कारण प्रत्येक दिवशी आपल्या कल्पना आपल्या प्रकृतीतून निर्माण होणाऱ्या असतात, तसं शास्त्र देखील आपल्याला आपल्या बुद्धीतून समजत असतं, शुद्ध बुद्धीतून शास्त्र समजत नसतं, जसं आहे तसं समजत नसतं। त्यामुळे ते समजण्यासाठी प्राप्त पुरुषाकडून श्रवणाचीच आवश्यकता असते। जो श्रवण करतो त्याच्या रोज उद्भवणाऱ्या कल्पना श्रवणाने साफ होतात। जर योग्य कल्पना असतील तर त्या दृढमूल होतात, अयोग्य असतील तर त्याचं उच्चाटन होतं आणि तो ते करू देतो, तो आपल्याबाबत हे सर्व करू देतो। तुम्ही जेव्हा श्रवणाला येता तेव्हा उगीच येत नाही, श्रवणाला येता याचा अर्थ ऐकायला येता, ऐकायला येता म्हणजे त्याप्रमाणे वागण्याची इच्छा असते तेव्हा येता, आणि ज्यांची वागण्याची इच्छा नसते ते श्रवणाला येणार नाहीत। श्रवणाला आलेला मनुष्य कालांतराने साधकच बनतो। स्वामीजींचं हे विलक्षण कार्य अशाच प्रकारे वाढलं। प्रथम श्रवणाला मंडळी आली आणि कळलं देखील नाही की आपण कसे ओढले गेलो। प्रत्यये बोलोन उठोन गेला, चटक लागली लोकाला, नाना मार्ग सांडून त्याला शरण येती। या समर्थांच्या ओव्या त्यांच्या श्रवणाला तंतोतंत लागू आहेत। त्यांचं प्रत्ययाचं जे बोलणं होत ते बोलणं ऐकत ऐकत ऐकल्यामुळं सर्व प्रकारचे आधीचे मार्ग सोडून त्याला शरण गेल्यासारखं होतात लोक असं। तसे स्वामीजींकडे लोक आले आणि येऊन श्रवण करायला लागले आणि श्रवण करता करता मग साधनेचा निश्चय होतो। साधनेचा निश्चय झाल्यावर तो दृढावतो, मग एके दिवशी तो स्वामीजींना विचारतो की मला तुम्ही ध्यान शिकवाल का, मला तुम्ही साधना सांगाल का, आणि तो साधना स्वामीजींकडून समजून घ्यायचा। समजून घेतल्यानंतर देखील श्रवणाला येतच राहायचा, त्या श्रवणामध्ये त्याला काहीतरी क्ल्यू मिळत राहायचे, आपलं कुठं अडतंय, आपण कुठं दुरुस्त व्हायला पाहिजे हे श्रवणातून समजायला लागायचं। आणि सर्व पातळ्यांवर शेवटपर्यंत श्रवण ही साथ संगत करतच राहतं। माया उल्लंघाया कारणे, देवासी नाना उपाय करणे, अध्यात्म श्रवण पंथेची जाणे प्रत्ययाने, ऐसे न करिता लौकिकी अवघीच होते चुकामुकी। आणि श्रवण सुटलं की सुरुवातीला ठीक वाटतं, कधी कधी अशी स्थिती साधकाच्या जीवनात येऊ शकते की त्याला असं वाटतं की आता आपल्याला श्रवणाची आवश्यकता नाही, येऊ शकते, येऊ नये पण येऊ शकते असं मी म्हणेन। ऐसे न करिता लौकिकी अवघीच होते चुकामुकी, मग आपल्या कल्पनेचा मार्ग सुरू होतो। स्थिती खरी आणि लटकी ऐसी ओळखावी, म्हणून समर्थांनी असं हू नये म्हणून श्रवण पंथ सांगितला, अध्यात्म श्रवण पंथ। खोट्याचे वाटे जाऊ नये, खोट्याची संगती धरू नये, खोटे संग्रही करू नये, काही एक खोटे ते खोटेची खोटे, खऱ्यासी ते नात बालटे, मन अधोमुख उफराटे केले पाहिजे आले। समर्थ समेवर आले, खोट्याच्या वाट्याला जाऊ नये। प्राप्ते ही पुरुषे इंद्रिये लाळिली, जरी कौतुके तरी आपलं विला तो जाण दुःखे सांसारिके। प्राप्त पुरुष देखील इंद्रियांच्या बाबत सावध असतो, मनाच्या बाबत सावध असतो, खोट्याच्या वाटेला कदापि जात नाही। न जाणो दृश्य डोळ्याच्या अंगानी पार अंतकरणात ठाण मांडेल काही सांगता येत नाही, कानाच्या अंगानी शब्द पार अंतकरणात बसून जाईल, खोटा शब्द पण आवडायला सुरुवात होईल, मायेतलाच शब्द, कुठून कशी ढिलाई पडेल सांगता येत नाही। विनोबा म्हणतात की तो परीक्षित राजा सावध खरा, कुठून तरी कली अंगात शिरेल म्हणून सावध होता, पण पाय धुताना नीट धुवायला विसरला, थोडेसे पाय कोरडे राहिले त्याचे आणि तिथून कली आत आला। परीक्षित राजाचे पाय थोडेसे कोरडे राहिले म्हणजे काय झालं, थोडीशी बेसावधता राहिली, म्हणून थोडी ही बेसावधता जोपर्यंत आपलं जीवन आहे तोपर्यंत साधकाने ठेवण्याचं काही कारण नाही। कसं कोणत्या विचाराचा आधार बेसावधता ठेवण्यासाठी असू शकतो, श्रवणाला काय पर्याय असू शकतो, खोटे ते खोटेची खोटे, खोट्याचे वाटे जाऊ नये आणि जो खोटा आहे त्याच्या वाटेनी आपण जाऊ नये आणि त्याच्या वाट्यालाही जाऊ नये, खोट्याची संगती धरू नये, शुद्ध जे आहे त्याची संगती धरावी, खोट्याची संगती धरू नये, खोटे संग्रही करू नये काही एक, खोटे ते खोटेची खोटे, खऱ्यासी तगे नात बालटे। आणि खोट्याचं किंवा असत्याची गोष्ट अशी असते की असत्याला गमवायचं काहीच नसतं, मिळेल तेवढा फायदाच असतो। असत्य हे सत्याबरोबर नेहमी तडजोड करायला तयार असतं, असत्याची हीच गंमत असते की असत्य असं म्हणतो की मी केवढा मोकळा झालोय मनानी की मी वाटेल तशी तडजोड करायला तयार आहे, पण असत्यच तडजोडीला नेहमी तयार असतं। सत्य असत्याशी जर तडजोड करेल तर तिथं खोटा व्यवहार घडेल। जसं कोणी एकानी रस्त्याने तुम्हाला जाताना एकदम तुमचा खांदा धरला की बरा सापडलास, माझे 100 रुपये घेतलेले होतेस कुठं तोंड लपवलेलं होतंस, आणि तुम्ही म्हणता की कसले 100 रुपये, कोण तू, आणि वर खोटंही बोलतोस, कसले 100 रुपये म्हणतोस, अजून 2 लोक थांबतात आणि म्हणतो की आता मी तुला मात्र सोडणार नाही, आता पैसे घेतल्याशिवाय तुला मी सोडत नाही, अजून 10 लोक जमा होतात आणि लोक म्हणतात की मिटवा आहे काय, भांडू नका, अमुक करू नका, आणि तो म्हणतो की मी 50 रुपये मिळाले तरी देखील याला सोडून द्यायला तयार आहे, पण तसा याला सोडणार नाही, 10 रुपये मिळाले तरी, पण 10 रुपये देखील फुकटचेच असतात। असत्याबरोबर जर सत्य तडजोडीला उभं राहिलं असं कधीही होऊ शकत नाही, ज्याला सत्य माहिती आहे त्यांनी असत्याशी कधीच तडजोड करायची नसते। स्वरूपानंद तर म्हणतात की असत्याशी तडजोड करायच्याऐवजी प्राण गेला तरी चालेल, पण मी तडजोड करणार नाही। ज्याला सत्य माहिती आहे त्याचा बाणा सत्याचाच असला पाहिजे, असत्याशी तडजोड नाही, खोट्याचे वाटे जाऊ नये, खोट्याची संगती धरू नये। खोटाय म्हटलं ना त्याचे उद्देशही खोटेच असतात, खोट्याची एखादी कृती चांगली असे असू शकत नाही, त्याचा उद्देश तरी वाईट असेल, म्हणून खोट्याच्या कधीच फंदात पडू नये, खोट्याबरोबर चालूच नये असं समर्थ सांगतात। मग खोट्या साधनेबरोबर चालू नये, खोट्या उपासनेबरोबर चालू नये, खोट्या देवाबरोबर चालू नये, खोट्या कल्पनेबरोबर चालू नये, खोट्या कशाबरोबर चालू नये, मग कशाबरोबर चालावं, अध्यात्म श्रवणाच्या पंथाने चालावं। खोटे ते खोटेची खोटे, खऱ्यासी तगे नात बालटे। मन अधोमुख उफराटे केले पाहिजे आणि समर्थ एकदम साधने वरंटात। मन हे अधोमुखच आहे, अधोमुख याचा अर्थ इंद्रियांच्या ठिकाणी, शरीराच्या ठिकाणी आसक्त असंच मन असतं, त्याला उफराट करून वर या अंतराकाशामध्ये नेलं पाहिजे। मन अधोमुख उफराटे केले पाहिजे, त्याला चिदाकाशामध्ये नेऊन त्याला लीनच करायला लागतं। अध्यात्म श्रवण करीत जावे म्हणजे सकळ काही फावे, हे कसं मन अधोमुख असणारं उफराट करावं, तर अध्यात्म श्रवण करावं म्हणजे समजेल असं समर्थ म्हणतात। नाना प्रकारीचे गोवे तुटवनी जाती, आणि मग अनेक प्रकारांचे गोवे गुंते गोते संकट हे तुटायला सुरुवात होते। देवाच्या कल्पना बदलतात, व्रतांच्या कल्पना बदलतात, तीर्थांच्या कल्पना बदलतात, पितरांना पूज्य मानत असेल कल्पना बदलतात, यक्ष गंधर्व सूर्य चंद्र देव मानत असेल एका परीने देव आहेत, पण मुख्य देवाची कल्पना निश्चित होते। म्हसोबा मुंजोबा कल्पना बदलतात, भूत खेत पिशाच एक बाहेर म्हणजे त्याच्या विचाराच्याच पूर्णपणाने बाहेर होऊन जातं। सगळ्या कल्पना बदलतात, खोटे ते खोटेची खोटे। परमात्मा काय आहे ते अध्यात्म श्रवणाने ठसत अंतकरणामध्ये। सूत गुंतले ते उकलावे, तैसे मन उगवावे, मानत मानत घालावे मुळाकडे। सूत गुंतलेलं गुंतून गुंता झालेला जसं सावकाश एक 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 पदर गुंतलेला लक्षात घेऊन उलगडायला लागतो, नाहीतर एक उलगडत असताना तिसरीकडे गाठ पडते, ती सोडवायला गेलं तर अजून कुठेतरी जास्त गुंता वाढतो, म्हणून जसं ते सावकाश सोडवायला लागतं तसं मन हे सावकाश सोडवायला लागतं या सगळ्या खोट्या गोष्टींमधून मायेमधून, आणि मानत मानत घालावे मुळाकडे, आणि त्याला शिकवत शिकवत मुळाकडे म्हणजे जिथून ते निर्माण झालं तिथपर्यंत त्याला आणून पोचवायला लागतं। हा समास थोडा आता निम्मा राहिलाय माझ्या कल्पनेप्रमाणे, 40% राहिलाय। पुढच्या निरूपणाच्या वेळेला हा समास संपेल आणि 20वा दशक 10वा समास दासबोधाचा शेवट सुरू होईल। दासबोधाचा या इथं हा जो दासबोध चाललाय त्याचा प्रारंभ 1993 साली झाला, 91-92 साली या दासबोधाची सुरुवात झाली। 92 डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबर महिना असेल आपला मोठा कार्यक्रम झाला, स्वामीजींचा 75वा वर्धापन दिन उत्सव आपण तेव्हा साजरा केला रेणुका स्वरूप प्रशालेमध्ये, आणि ते झाल्यानंतर मग हा दासबोध इथं शनिवारी अशा प्रकारे सुरू झाला। तो जवळपास 16 वर्ष चालला आणि शेवटाकडे अगदी आलेला आहे। हा संपला म्हणेपर्यंत देखील अजून काही प्रवचन याच्यावर होणार आहेत अजून 1-2 महिने, कारण मला असं वाटतं की आता गुरुपौर्णिमांच्या पूजा येतील, त्यामुळे पुढचा महिना जो आहे जुलै तो मग ऑगस्ट सप्टेंबर मध्ये कधीतरी हा संपेल। म्हणजे जवळपास 16 वर्ष पूर्ण आपल्याकडे हा ग्रंथ सांगितला गेला, ग्रंथ संपत आला की धास्ती वाटते की ग्रंथ संपला आणि आपण कुठे आहोत, त्यामुळं ग्रंथाबरोबर आपण आपलं जीवन नेण्यासाठी कटिबद्ध असायला पाहिजे। या मायेतून जर बाजूला व्हायचं असेल तर खोटं जर बाजूला काढायचं असेल तर साधनेशिवाय पर्याय नाही। मन उफराट करून मनाचं अमन विचाररहित निस्तरंग शून्यता प्राप्त करावी लागेल आणि त्यावेळेला मात्र मायेचा संपूर्ण निराश होतो, माया या नावाचा पदार्थ शिल्लक राहत नाही। एक परब्रह्म संचले कदापि नाही विकारले, त्या वेगळे जे भासले ते भ्रमरूप हे बाहेर दृष्टीला येण्याच्या आधी ध्यानाच्या वेळेमध्ये कितीतरी वेळ आपण ब्रह्मभावनेशी एकरूपता साधतो अशी साधकाची स्थिती होते आणि मग नंतर कालांतराने तोच बोध त्याला व्यवहारामध्ये वापरायला सुचतं, त्याला तशा प्रकारची दृष्टी प्राप्त होते। ही साधनेमध्ये प्रत्येक साधकाची होणारी जी प्रगती आहे ती प्रगती स्वामीजींच्या कृपेनी हा तासबोध संपत असताना वेगाने होवो, याच जन्मामध्ये होवो अशी स्वामीजींच्या चरणी मी प्रार्थना करतो। हरि ओम तत्सत्। विठ्ठल 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 विठ्ठल। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरि 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 ज्ञानोपा माउली प्रभु स्वामी। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।